That's
चलो ओके, नमस्ते, गुड आफ्टरनून. अपनाबरोबर वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधताना अतिशय आनंद होत आहे. आणि यामध्ये आपण COVID-19 याचं जे काही मध्यंतरी आयुष मार्फत ट्रेनिंग देण्यात आलं याच्यामध्ये आम्हाला जी काही माहिती मिळाली ती आपणाशी आम्ही शेअर करत आहोत. सध्या आपलं रुग्णालय आपलं सुरू आहे, या संबंधित थोडीशी माहिती देतो. आपल्या ओपीडी पण या सुरू आहेत आणि आपली इमर्जन्सी आयपीडी ही पण सुरू आहे. त्यामध्ये येणारे जे काही आपले सर्व स्टाफ मेंबर्स आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो की त्या कोरोनाच्या या सिच्युएशन मध्ये देखील ते या ठिकाणी येतात, आपली सर्व्हिस आपल्या हॉस्पिटलला आपल्या संस्थेला देतात, याबद्दल मी मनापासून त्यांचं कौतुक करतो. संस्थेचे आपले सचिव आदरणीय डॉक्टर जयंत साहेब सुद्धा रोज सकाळी या ठिकाणी येतात आणि 3-4 तास तिथे थांबून आमची चर्चा पण होत असते आणि कशा पद्धतीने आपल्याला या कोरोनाशी सामना करताना आपलं पार्टिसिपेशन देता येईल याबद्दल आमची नेहमीच सकारात्मक चर्चा होते आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी तयारीमध्ये हे प्रॉम्प्टन आपण आहोत. COVID-19 याबद्दल आपल्याला तशी बऱ्यापैकी माहिती मिळालेली आहे आणि या संबंधित जी काही माहिती आहे ती प्रामुख्याने आपला जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही शेअर केलेली आहे आणि ती आपण सर्वांना वाचण्यास सांगितलेली होती आणि ती वाचून त्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला माहिती ही प्रामुख्याने त्यामध्ये मिळालेली असेल. आज सकाळीच आपल्या विद्यापीठाचे VC यांनी पण आज वेब कॉन्फरन्स ही प्रामुख्याने घेतलेली होती आणि त्यामध्ये सरांनी सुद्धा आपलं जे काही शासन आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल किंवा आयुष डायरेक्टर असेल, या संघानं ज्या काही आपल्याला यांनी मार्गदर्शन पण सूचना केलेल्या आहेत त्या सगळ्याचं आपण पालन करावं आणि शासनाला आणि पूर्ण यंत्रणेला हे प्रामुख्याने आपण आपल्या परीनं सहकार्य करावं की जेणेकरून हा कोरोना लवकरात लवकर आटोक्यामध्ये येण्यासाठी या आपल्याकडून सुद्धा उपाययोजना ह्या प्रामुख्याने होतील. सरांनी आपल्या सर्वांच्याकडून एक अपेक्षा केलेली आहे की अनेक ठिकाणी आज मेडिकल कॉलेजेस त्यांचे विद्यार्थी असतील, त्यांचा स्टाफ असेल, तर तो पुढे येऊन प्रामुख्याने यामध्ये फ्रंटलाईनला काम करत आहे. आज शासन देखील अंगणवाडी सेविका असतील, आशा सिस्टर्स असतील किंवा नर्सिंग स्टाफ असेल तर यांना ट्रेनिंग देऊन याबद्दल प्रामुख्याने याचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न हे प्रामुख्याने करत आहे. आपण बघत आहोत की आज अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये याचे रुग्ण वाढत आहेत, मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असतील किंवा अनेक ठिकाणी रुग्ण वाढत आहेत आणि या थर्ड स्टेजमध्ये जी काही आपली एंट्री होत आहे ती रोखण्यासाठी प्रामुख्याने आपण आज याबद्दल सकारात्मक राहून गांभीर्यानं गरजेचं आहे. मी आशा करतो की आपण घरामध्ये या सर्व गोष्टींचं अनुकरण आपण करत असाल. प्रामुख्याने आज आपल्या जिल्हाधिकाऱ्याने बाहेर पडताना मास्क वापरणं गरजेचं आहे, कंपल्सरी केलेलं आहे. आपण देखील आपल्या घरामध्ये जे काही आपल्याकडे दूधवाला येत असेल किंवा काही आपण भाजीपाला घेण्यासाठी आपण जात असू तर प्रामुख्याने यामध्ये आपण काळजी घेणं गरजेचं आहे की आपण स्वतः मास्क वापरणे, त्यानंतर हँड वॉश वापरून किंवा घरामध्ये साबण वापरून किमान 20 सेकंद आपले हात जे काही असतील ते स्वच्छ साफ करणं प्रामुख्याने गरजेचं आहे. जर आपले आपण बाहेर जास्त वेळ राहत असाल, थांबत असाल तर घरी आल्यानंतर आपण पूर्ण आंघोळ करणं यामध्ये प्रामुख्याने अपेक्षित आहे आणि मॅक्झिमम आपल्या आपण आरोग्य शिक्षण आपण ज्या ठिकाणी राहत आहात त्या गल्लीमध्ये असेल किंवा आपण अपार्टमेंट मध्ये असाल तर त्या ठिकाणी असणारे जे काही इतर जे नागरिक असतील तर त्यांना सुद्धा आपण आपल्या माध्यमातून आरोग्य शिक्षण द्यावं आणि त्यांना देखील घरच्यावर हात धुणे असेल किंवा मास्क वापरणे असेल हे सगळं त्यांना समजावून सांगणं आणि याची आवश्यकता काय आहे हे प्रामुख्याने त्यांना त्याचं महत्व पटवून देणं हे प्रामुख्याने आज हे गरजेचं आहे. आपण सर्वजण डॉक्टर आहात, आपण या फील्ड मध्ये आहोत आणि याच चांगल्या पद्धतीने माहिती आज आपल्याला आहे पण याबद्दल ज्या लोकांना याची माहिती नाही, शास्त्रीय माहिती नाही, तर त्यांच्यापर्यंत याच्यामुळे होणारे जे काही दुष्परिणाम असतील कारण आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 5% आसपास हा प्रामुख्याने मृत्यू दर आहे आणि हा जर हा प्रामुख्याने जर प्रिव्हॅलन्स वाढत गेला तर तो आज आपल्या घरापर्यंत हा प्रामुख्याने करोना येऊ शकतो. त्यासाठी आपण जागरूकता ठेवून याबद्दल प्रामुख्याने आपण उपाययोजना करणं हे गरजेचं आहे. मला आशा आहे की आपण सर्वजण आपलं स्वतःचं आरोग्य आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य हे आपण याबद्दल जागरूक आहात. माझी अशी अपेक्षा आहे की आपण सर्वांनी स्वतःसाठी वेळ द्यावा. काही त्यामध्ये स्वतःसाठी एक तास व्यायाम करणं असेल, काही एक्झरसाइज घरच्या घरी तो काही करता येत असेल, त्यामध्ये सूर्यनमस्कार असतील, योगासनं असतील, प्राणायाम असेल, हे प्रामुख्याने आपण करावं. वेळेवर आपलं जेवण तर आपण या ठिकाणी आता घेऊ शकतो, त्यामुळे डाएट व्यवस्थित असावं. आपली सकारात्मकता यामध्ये प्रामुख्याने आपण ठेवावी, जेणेकरून नेहमी आपण यामध्ये जागरूक राहणं हे आवश्यक आहे. आणि सर्वात शेवटचं आहे सर्व्हिस. जर वेळ प्रसंग आला, सुदैवानं तशी वेळ येऊ नये, परंतु जर तशी वेळ आली तर यासाठी शासनाला किंवा समाजाच्या आरोग्यासाठी आपण आपला जो काही विशेष टाइम आहे तो प्रामुख्यानं यामध्ये देणं हे आवश्यक आहे. यामध्ये आम्ही प्रामुख्यानं आपल्या महाविद्यालयातील डॉक्टर वाघ सर, डॉक्टर हर्षल साबळे, डॉक्टर रंजित पाटील या सर्वांनी आम्ही याचं ट्रेनिंग आम्ही घेतलं. आपल्याला देखील एफसीआय मार्फत ही ट्रेनिंग हे दिलं जाणार आहे. आणि अनेक प्रकारे आम्हाला रोज आज मिळायला लागलेले आहेत की ट्रेनिंग आपण द्या, किंवा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्याला ट्रेनिंग द्यायचं आहे, आपल्या सगळ्या हॉस्पिटल जो काही स्टाफ आहे त्यांना आपल्याला ट्रेनिंग द्यायचं आहे. तर आज याची आपण सुरुवात करत आहोत आणि मला अतिशय आनंद आहे की आम्ही आज या ठिकाणी सगळेजण आहोत आणि आम्ही आपणाला याबद्दलची काही माहिती आहे ती प्रामुख्याने आपणाला आपल्यापर्यंत नेत आहोत. बऱ्यापैकी सगळ्यांना याच्याबद्दल माहिती आहे, आपण सर्वजण जागरूक आहात आणि फारशा काही यामध्ये आपल्या शंका असतील असं देखील वाटत नाही, परंतु यातली जी काही माहिती आहे ती प्रामुख्याने एकदा आपण रिफ्रेश करू आणि पुन्हा एकदा आपण हे जाणून घेऊया. मनापासून आपणा सर्वांना धन्यवाद. यानंतर हर्षल साबळे सर आपल्याला या ठिकाणी माहिती देईल.
फक्त एक इन्स्ट्रक्शन द्यायची, स्क्रीन वर क्लिक केल्यानंतर लेफ्ट साइड ला खालती एक माईकचा हे येतो जॉईन कॉल म्हणून, तर त्याला क्लिक
केलं
म्यूट करा. ज्यांना ऐकू येत नसेल त्यांनी तो क्लिक करा, म्हणजे सगळ्यांना इथला वॉइस तिकडे येईल.
म्यूट होईल ना? ओके क्लोज. सर्वांना आवाज येतोय? नमस्कार, मी डॉक्टर हर्षल साबळे, यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन केंद्र आणि संलग्नित यशवंत धर्माज रुग्णालय यांच्या मार्फत आपल्या सर्वांसाठी COVID-19 अवेअरनेस प्रोग्राम जागृती सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. या जागृती सत्रामध्ये आपल्या सर्वांना COVID-19 या रोगाचा संसर्ग कसा होतो आणि हा संसर्ग रोखण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय करायचे या संदर्भात थोडक्यात मार्गदर्शन करणार
आहे.
या विषयी अगोदरच माहिती आहे, तरी सुद्धा आपण या सर्व गोष्टी रिवाइज करूया. ओके, तर सुरुवातीला सर्वांना आवाज येतोय? या रोगाचा संसर्ग प्रामुख्याने तीन पद्धतीने होतो. पहिली पद्धत आहे संसर्गजन्य थेंब, म्हणजे आपण ज्याला ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणतो ते. दोन नंबर म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट, प्रत्यक्ष स्पर्शाद्वारे. तिसरी गोष्ट म्हणजे अप्रत्यक्ष स्पर्श, म्हणजे इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट. आता संसर्गजन्य थेंब म्हणजे ड्रॉपलेट इन्फेक्शन द्वारे कसं इन्फेक्शन होतं, तर COVID-19 बाधित व्यक्ती ज्या वेळेस शिंकते किंवा खोकते त्यावेळेस त्याचे जे जंतू आहेत ते हवेमध्ये पसरतात आणि अशा हवेचं जेव्हा सामान्य व्यक्ती श्वसन करतो त्यावेळेस ड्रॉपलेट इन्फेक्शनद्वारे त्या सामान्य व्यक्तीला व्याधी होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट आहे प्रत्यक्ष स्पर्शाद्वारे. जेव्हा व्याधीग्रस्त व्यक्ती शिंकते किंवा खोकते त्यावेळेस ती बऱ्याचदा आपल्या हाताचा वापर करते आणि अशा व्यक्तीशी जेव्हा आपण हातात हात देतो त्यावेळेस डायरेक्ट स्पर्शाद्वारे, प्रत्यक्ष स्पर्शाद्वारे त्या जंतूच्या संसर्गात किंवा संपर्कात आपण येतो. तिसरी गोष्ट म्हणजे अप्रत्यक्ष स्पर्शाद्वारे. अप्रत्यक्ष स्पर्श म्हणजे व्याधीग्रस्त व्यक्ती ज्या वेळेस घराचा दरवाजा असेल किंवा डोरबेल असेल अशा ठिकाणी स्पर्श करते, आणि त्या ठिकाणी जेव्हा आपण स्पर्श करतो किंवा ग्रॅब बार्स असतात, साईड रेलिंग असतात, अशा ठिकाणी व्याधीग्रस्त व्यक्तीने स्पर्श केल्यानंतर त्यावेळेस जेव्हा आपण त्या वस्तूंना स्पर्श करतो त्यावेळेस देखील आपल्याला तो त्या विषाणूचा आपल्याशी संपर्क होण्याची शक्यता असते. यानंतर हा जो संसर्ग आहे तो रोखण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय करायचे त्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. हे जे प्रतिबंधात्मक उपाय ते प्रामुख्याने चार भागात विभागलेले आहेत. आहे हातांची स्वच्छता म्हणजे हँड हायजीन, दुसरी गोष्ट आहे श्वसन संस्थेची स्वच्छता म्हणजे रेस्पिरेटरी हायजीन, तिसरी गोष्ट आहे शारीरिक अंतर राखणे म्हणजे ज्याला आपण सोशल डिस्टन्सिंग म्हणतोय, या सोशल डिस्टन्सिंग मुळे आपण सर्वजण घरी आहात, आणि चौथी गोष्ट म्हणजे अधिक जोखमीचा जो ग्रुप आहे, अधिक जोखमी हाय रिस्क ग्रुप जो आहे त्यांची विशेष काळजी घेणं यामध्ये आवश्यक आहे. तर यापैकी हातांची स्वच्छता म्हणजे काय, अशा प्रकारे हात धुवायचे जेणेकरून हातावरील संभाव्य पॅथोजन्स म्हणजे हानिकारक जंतू जे आहेत ते बऱ्याच प्रमाणात कमी होतात. हातांची स्वच्छता राखण्यासाठी तुम्ही 20 सेकंद साबण आणि पाण्याद्वारे हात धुवू शकता, किंवा 70%पेक्षाही जास्त अल्कोहोलचं प्रमाण असलेला कोणताही हँड सॅनिटायझर वापरून हँडरब प्रॅक्टिसेस करू शकता. याच्या हँडरब प्रॅक्टिसेस कशी करावी या संदर्भात WHO गाईडलाईन्स आहेत, त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. त्यानंतर या हातांच्या स्वच्छता बाबतीत काय करू नये, तर न धुतलेल्या हातांनी तुमच्या डोळ्यांना, नाकाला, तोंडाला स्पर्श करू नका. तसेच दरवाजाच्या मुठी, दारावरील बेल, लिफ्टची बटणे, जिन्यांचे कटडे किंवा मोबाईल यांना वारंवार स्पर्श करू नका, आणि स्पर्श केल्यानंतर हँडवॉश किंवा हँडरब करणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, दुसरा प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे श्वसन संस्थेची स्वच्छता म्हणजे रेस्पिरेटरी हायजीन. तर खोंकणे किंवा शिंकणे यासारख्या श्वसन संस्थेशी संबंधित असलेल्या सवयींद्वारे जंतूंचा प्रसार होऊ नये म्हणून करण्यात आलेली उपाययोजना म्हणजे श्वसन संस्थेची स्वच्छता होय. यामध्ये काय करावे, तर खोकताना किंवा शिंकताना तुमचे तोंड रुमालाने किंवा टिश्यू पेपरने झाकावे, वापरलेला टिश्यू पेपर हा झाकण असलेल्या कचऱ्याच्या डबीमध्ये तात्काळ टाकावा. तुमच्याकडे जर टिश्यू किंवा रुमाल नसेल तर शिंकताना दंड दुमडून त्यामध्ये शिंकावे. जर खोकताना किंवा शिंकताना तोंड हाताने झाकले असेल तर हात ताबडतोब स्वच्छ धुवावेत किंवा हँडवॉश प्रॅक्टिसेसचा वापर करावा. यामध्ये काय करू नये, तर साडीचा पदर किंवा ओढणी किंवा फडके यांचा वापर करून तोंड झाकू नये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे उघड्यावरती थुंकू नये. तिसरा प्रतिबंधात्मक उपाय आहे शारीरिक अंतर राखणे म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. तर व्याधीग्रस्त व्यक्तीशी संपर्क येऊ नये याकरता प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीपासून कमीत कमी 1 मीटर अंतर राखावे. तसेच बाहेर जाण्याची आवश्यकता नसेल तर जास्त करून घरीच थांबावे, बाहेर पडू नये. याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये. लोकांनी एकत्र येतील कोणते समारंभ करू नयेत. तसेच बाजार, दुकाने, संत्रा किंवा मेजवान्या यासारख्या गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. चौथा प्रतिबंधात्मक उपाय आहे अधिक जोखीम असलेला गट म्हणजे हाय रिस्क पेशंट जे आहेत किंवा हाय रिस्क ग्रुप जो आहे त्यांची माहिती करून घेणं, आणि या हाय रिस्क ग्रुपच्या यांचे आरोग्य टिकवण्यासाठी प्रयत्न करणे. तर या हाय रिस्क ग्रुप मध्ये कोण येतं, एक म्हणजे ओल्ड एज पर्सन्स म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती, दुसरे म्हणजे गर्भवती महिला. गर्भवती महिलांनी काळजी घेणे आवश्यक आहे कारण हा जो कोरोना व्हायरस आहे त्याचा गर्भवती महिलांच्या आरोग्यावरती किंवा त्यांच्या गर्भावरती काय परिणाम होतो ते अजून समजलेले नाही, त्यामुळे त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. तिसरी कॅटेगरी हाय रिस्क ग्रुप मध्ये आहे अगोदरपासून ज्या व्यक्तींना कोणता तरी आजार आहे अशा व्यक्ती, फॉर एक्झाम्पल ज्यांना हृदय विकाराचा आजार आहे किंवा जे मधुमेही रुग्ण आहेत किंवा ज्यांना लंग डिसीज आहेत किंवा किडनी डिसीज आहेत किंवा कॅन्सर सारखा आजार आहे, अशा सगळ्या रोगांचा समावेश हा हाय रिस्क ग्रुप मध्ये येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला मी व्याधीचा संसर्ग कशा पद्धतीने होतो, प्रामुख्याने 3 पद्धती, डायरेक्ट कॉन्टॅक्ट, इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट आणि ड्रॉपलेट इन्फेक्शन, आणि प्रतिबंधात्मक उपायामध्ये हँड हायजीन, रेस्पिरेटरी हायजीन आणि हाय रिस्क ग्रुपची काळजी घेणे आणि सोशल डिस्टन्सिंग या चार प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिलेली आहे. याचा सर्वांनी अवलंब करावा आणि सर्वांचं आरोग्य चांगलं राहील आणि हा ही कोरोनाची साथ कमी झाल्यानंतर आपण सर्वजण पुन्हा एकदा कॉलेजमध्ये लवकरच भेटू. या सरीचे सहित मी थांबतो. यानंतर आपल्याला आपल्या महाविद्यालयाचे काय चिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सूर्यकिरण वाघ सर व सीसीएम मेंबर मार्गदर्शन करतील. यानंतर आपल्याला डॉक्टर किरण पाटील सर मार्गदर्शन करतील.
नमस्कार. या पुढचं जे सेशन आहे या सेशनचं नाव आहे कम्युनिटी सर्व्हेलन्स. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, तर जे कॉन्टॅक्ट आहेत कुठले कुठले कॉन्ट्रॅक्ट आहेत, कुणाला धोका जास्त आहे कुणाला धोका कमी आहे, तर त्याच्या संदर्भातली माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर अधिक धोका कोणाला आहे, तर रुग्णाच्या शरीराच्या स्त्रावांचा संपर्क ज्यांना ज्यांना येतो, जसं की श्वसनातील स्त्राव, रक्त, उलटी, लाळ, लघवी, विष्ठा याच्याशी संपर्क आल्यानंतर त्याला जास्त धोका असू शकतो. त्यानंतर रुग्णाच्या थेट शारीरिक संपर्कात येणे, जसं की हस्तांदोलन करणे, मिठी मारणे किंवा त्याची शुश्रूषा करणे, हे जर तुम्ही करत असाल तर त्याच्या त्या लोकांना जास्त धोका आहे. त्यानंतर रुग्णाच्या चादरी, कपडे व भांड्यांना स्पर्श करणे व धुणे, त्याच्या जर संपर्कात तुम्ही जास्त आला तर तो संपर्क तुम्हाला होऊ शकतो. त्यानंतर रुग्णाबरोबर एकाच घरात राहणे, त्यानंतर बाधित व्यक्तीच्या 1 मीटरच्या कमी अंतरामध्ये आपण वावरत असू तर त्याला पण जास्त धोका आहे. तर वाहतुकीच्या साधनामध्ये 6 तासाहून अधिक काळ, जसं की तुम्ही एसटीत प्रवास करत असाल तर COVID-19 पॉझिटिव्ह रुग्ण जर काही एसटीमध्ये असेल, त्याचे जे ड्रॉपलेट इन्फेक्शन तिथे झालं असेल तर त्याचा तुम्हाला स्पर्श होणे आणि ते तुमच्या नाकात, डोळ्यात, कानात वगैरे गेला तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला बाधा होण्याची चान्सेस जास्त आहेत. तर हे झाले हाय रिस्क लोक आहेत. ज्या कमी धोका कोणाला आहे, तर एकाच ठिकाणी सान्निध्यात असणे, शाळेत व वर्गात एकाच ठिकाणी काम करत असणाऱ्या लोकांना वगैरे, किंवा संशयित नसलेल्या व्यक्तींचा संपर्क असणे, तर त्यांना धोका हा कमी आहे. त्यानंतर कम्युनिटी बेस्ड सर्व्हेलन्स आपल्याला कसा करायचा आहे, तर जे आरोग्य कर्मचारी आहेत त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा स्थानिक त्यांच्या घराला भेटी देऊन त्यांची छाननी करायची, किंवा काही प्रसंगी पाठपुरावा करण्यासाठी त्यांना दूरध्वनीचा उपयोग करून घ्यायचा, म्हणजे फोन करून विचारून घेणं. त्यानंतर त्यांना स्वतःची ओळख करून द्यायची, आपली छाननीचा हेतू आपला त्यांना सांगायचा आणि एक निर्धारित फॉर्मॅट दिलेला आहे गव्हर्नमेंटनं, त्या फॉर्मॅटमध्ये त्यांची सगळी माहिती गोळा करायची आहे. तर संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेताना व्यापक जनसंपर्क, त्या आजाराची लक्षणे, त्यानंतर ते 28 तास दिवसांमधील त्या प्रवासांची माहिती, हा सगळा डेटा आपण त्या फॉर्मॅटमध्ये गोळा करायचा आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणं, त्यांच्यानुसार COVID-19 लक्षणे असलेल्या व्यक्तींचा 28 दिवसापर्यंत आपल्याला संपर्क किंवा त्याचं लक्ष ठेवणं त्याच्यावर आपल्याला गरजेचं आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती आपण कोणाकडून मिळवू शकतो, तर त्याचे रुग्ण, त्याचे कुटुंबीय, त्याचे शाळेतील सहकारी, कामाच्या ठिकाणचे सहकारी, अशा सर्वांच्या कडून त्याची माहिती आपण घेऊ शकतो आणि त्याच्यावर आपण त्याचा संपर्क ठेवू शकतो. त्यानंतर जे लक्षणे नसलेल्या व्यक्ती आहेत, असिम्प्टोमॅटिक जे असतात, त्यांच्यासाठी आपण काय सल्ला देणार आहोत, तर बाधित व्यक्तींच्या शेवटच्या संपर्कात आल्यानंतर किमान आपल्याला 28 दिवस घरामध्ये विलगीकरण कक्षामध्ये राहायचं आहे. ताप किंवा खोकल्यासारख्या लक्षणावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. दररोज संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची आपण यादी ठेवायची आहे की बाबा आज आपल्या संपर्कात कोण आलेलं आहे, ते सगळी यादी आपल्याला सेपरेट ठेवायची आहे. आणि बाधित व्यक्तींच्या शेवटच्या संपर्कात आल्यानंतर किमान 28 दिवस आपल्याला त्याच्यापासून विलग राहायचं आहे. आणि काय सिम्प्टम्स वगैरे दिसले तर दूरध्वनीवरून आपल्याला त्या संबंधित व्यक्तीला कळवायचं आहे. जर असिम्प्टोमॅटिक असतील, जर ज्यांना लक्षणे अजिबात दिसून नसतील, तर त्यांनी काय काळजी घ्यायची आहे, तर मास्क वापरायचा आहे, स्वतःला अलग ठेवायचं आहे. काय जर सिम्प्टम्स आले तर ते दूरध्वनीवरून जे ANM JNM किंवा जे वर्कर्स आहेत त्यांना फोन करून त्याबद्दल सगळी माहिती द्यायची आहे. अशा पद्धतीनं हा कम्युनिटी सर्व्हेलन्स आपल्याला ठेवायचा आहे. त्या ह्याच गोष्टीमध्ये आपल्याला जास्त सरकारची मदत करावी लागेल असं आता तरी दिसतंय. जर गरज भासली तर आपल्याला त्या फील्ड वर्कवर जाऊन काम करणं अपेक्षित आहे. तर इथं ही कम्युनिटी सर्व्हिलन्स हा टॉपिक संपतो. पुढचा टॉपिक डॉक्टर सूर्यकिरण वाघ सर समजा रणजित डॉक्टर रणजित पाटील सांगतील. थँक्यू.
नमस्कार. मी चौथ्या सेशन बद्दल आपल्याला बोलेन. त्या सेशन मध्ये प्रामुख्याने आपल्याला सोशल डिस्टन्सिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशन आणि आयसोलेटेड पेशंटच्या घेण्याच्या जबाबदारी आपल्याला त्या सांगण्यात येतील. तर सोशल डिस्टन्सिंगचं महत्व असं सांगितलेलं की 1 मीटर साधारण डिस्टन्स ठेवावं. तर उपाययोजना आणि प्रतिबंध, सहयोगी वातावरणाची निर्मिती, समाजातील प्रभावी व्यक्तींशी आपण बोला, त्या संबंधातील सामील करून घ्या, भेदभावाला विरोध करा, स्थानिक प्रभावी व्यक्तींची यादी करा, परिस्थितीची कल्पना द्या व त्यावर चर्चा करा, तसेच पालन करावे, नियम आदेश सूचनांची माहिती द्या आणि महत्वाचे संदेश देण्यासाठी प्रभावी व्यक्तींची मदत घ्या, सामाजिक संघटनांना जबाबदाऱ्या समजून द्या, अधिक जोखीम असलेल्या गटांशी सामुदायिक मदतीचे नियोजन करा, गावातील अधिक जोखीम असलेल्या गटांची यादी करा, ते भेटत किंवा बोलत असलेल्या लोकांची यादी करा, या लोकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती द्या आणि ही माहिती अधिक जोखीम असलेल्या गटांना देण्याची विनंती करा. वयोवृद्ध तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह, फुफ्फुस किंवा मूत्रपिंडाचे विकार यासारखे आजार असलेल्या व्यक्तींची काळजी घ्या. ज्यांच्या पालकांना विलगीकरण करण्यात आलेले आहे अशा मुलांना शिक्षण व संगोपन याकडे लक्ष द्या. त्यानंतर मदतीसाठी अस्तित्वात असलेल्या सामाजिक संघटनांशी समन्वय साधा. बचत गट, तरुणांचे मंडळ, ग्राम आरोग्य स्वच्छता, पोषण दिन इत्यादी अस्तित्वात असलेले गटांचे समन्वय साधा आणि आपत्कालीन नियोजन विलगीकरण केलेल्या कुटुंबांना अन्नपदार्थ, धान्य, मिड डे मील्स, औषधाचा पुरवठा करणे यासारखे वितरण व्यवस्थाशी संबंधित जबाबदाऱ्या नेमून द्या. त्यांना ANM, आशा, रुग्णवाहिका, इतर वैद्यकीय मदत यांच्याशी संपर्काचे तपशील द्या. मुलांवर झालेले मानसिक आघात व हिंसाचार यासारख्या समस्या सोडवण्यासाठी बल सुरक्षा समितीचा समन्वय तपशील द्या. त्याच्यानंतर कुटुंबासाठी आपत्कालीन संपर्काची यादी तयार करा. प्रत्येकाकडे कुटुंबाकडे आपत्कालीन परिस्थिती, कुटुंबीय, मित्र, परिवार, शेजारी तसेच अन्नधान्य, औषधे, वैद्यकीय मदत यासारख्या आवश्यक सेवांचे संपर्क अद्ययावत तपशील असल्याचे सुनिश्चित करा. त्याच्यानंतर एक केस स्टडी दिलेला आहे. त्यानंतर घरच्या घरी विलगीकरण, संभाव्य बाधित व्यक्तीची सुरक्षित वास्तव्य. एकतर पहिला अंतर राखा, घरातील हवेशीर खोलीमध्ये त्याला ठेवावे. त्याच्यानंतर बाकीच्या घरच्या लोकांनी शक्यतो दुसऱ्या रूम मध्ये राहावे, घरी पाहुण्यांना निमंत्रण करू नये. त्याच्यानंतर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप किंवा श्वासाचे काही कंप्लेंट्स आढळल्या तर लगेच्या लगेच हॉस्पिटलमध्ये दाखवू नये. सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे व बाधित व्यक्तीने मास्क लावणे. त्याच्यानंतर घरामध्ये शुश्रूषा, वातावरण व सुरक्षित ठेवा. क्वारंटाईन मध्ये राहताना साधारण 14 दिवस व्यक्तीला जो व्यक्ती सस्पेक्टेड असेल त्याला आपण क्वारंटाईन मध्ये ठेवतो. म्हणजे त्याला लक्षण दिसतील किंवा नाही दिसतील 14 दिवस त्याच्यासाठी आपल्याला क्वारंटाईन मध्ये ठेवावं लागतं. त्यावेळेला त्याला सेपरेट एका कुटुंबियातून पासून वेगळं ठेवावं लागतं. आणि आयसोलेशन हा एक दुसरा शब्द आहे. आयसोलेशन मध्ये कसं आहे, जो व्यक्ती डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आलाय कोविडच्या पेशंटशी त्याला आपण आणि थोडीफार लक्षणे दिसायला लागले असा पेशंट आपण आयसोलेशन मध्ये ठेवतोय. आणि जो एक्सपोजर मध्ये आलाय पण त्याला कोणत्याही प्रकारचे लक्षण दिसत नाहीत असा व्यक्ती आपण क्वारंटाईन मध्ये ठेवतोय. हा क्वारंटाईन 14 दिवसाचा असतो. 14 दिवसामध्ये त्याला कुठलीही लक्षणं नाही आली तर त्या पेशंट आपण त्या व्यक्तीला क्वारंटाईन मधनं मुक्त करतो आणि नॉर्मल त्याचा तो रुटीन फॉलो करू शकतो. पण ज्या पेशंट मध्ये ही लक्षणं दिसून येतात, सर्दी, खोकला, ताप, या पेशंटला आपण ऍडमिट करून आयसोलेशन वॉर्ड मध्ये शिफ्ट करतो व त्याचा स्वॅब आपण पाठवून देतो आणि त्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्याला तरी पण क्वारंटाईन मध्ये शिफ्ट करतो. जर निगेटिव्ह आला तर 14 दिवस क्वारंटाईन मध्ये ठेवतो आणि त्याच्यानंतर मग त्यालाही हे तोडण्यात येत. याच्यानंतरचं लेक्चर वाघ सर देतील.
डॉक्टर सूर्य किरण वाघ, ही सगळी आपल्याला माहिती असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, पण तरी त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना हे प्रशिक्षण घेऊन गरज पडली तर समाजाची काळजी घेण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी आपल्याला फील्ड वरती काम करावं लागेल जर थर्ड स्टेज मध्ये गेलो तर. ती वेळ येऊ नये असं बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे, तीच आपण प्रार्थना करूया. हा साथीचा रोग आहे आणि साथीच्या कुठल्याही रोगांमध्ये कुणीही इन्फेक्ट किंवा संसर्ग होऊ शकतो कुणालाही, त्यामुळं सगळ्यांच्या मनामध्ये येणारी भीती ही स्वाभाविक असते. ती अयोग्य आहे किंवा अकारण आहे असं म्हणण्याचं कारण नाही. भीती वाटण्याचं प्रमुख कारण असं आहे की या रोगांमुळं 80% जण हे कुठल्याही औषधाशिवाय बरे होतात, हे जसं एका बाजूला खरं आहे तसं हायरिस्क वाले या संसर्गामुळं मरण्याची शक्यता असते हे पण खरं आहे. त्याच्यामुळे भीती जास्त वाटत असते. या याच्यामध्ये सर्कस अशी असते आपल्याला करायची, म्हणजे कुणालाही भीती वाटणार नाही या पद्धतीनं त्यांना सांगितलं पाहिजे, पण निष्काळजी राहणार नाहीत, योग्य ती काळजी घेतली पाहिजे, ही पण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. अशा प्रकारची सर्कस आपल्याला करावी लागते. याच्यामध्ये भीती वाटण्याचं कारण जे असतं त्याच्यामध्ये एक कारण असं आहे की जर त्या रुग्णाला करोना आहे का नाही हे कन्फर्म करण्यासाठी, त्याची टेस्ट करण्यासाठी म्हणून ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात त्यावेळी बाकीचे जे असतात त्यापैकी कुणीही पॉझिटिव्ह असू शकतो, त्यामुळे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी किंवा तपासणीसाठी एकत्र राहताना सुद्धा संसर्गाची भीती त्यांच्यासमोर असते. दुसरी गोष्ट अशी आहे की जर क्वारंटाईन करायला लागलं, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, तर आपल्या समाजापासून म्हणजे कुटुंबापासून वेगळं राहावं लागतं, ही भीती पण त्यांच्या मनामध्ये असते. आणि असं वेगळं राहिल्यामुळं आपलं कुटुंब आपल्यापासून वेगळं राहतं, त्याचं संरक्षण करू शकणार नाही, अशा प्रकारची एक अनामिक भीती त्यांच्या मनामध्ये येते. एकटं राहिल्यामुळं असंही वाटतं, कारण मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळं त्याला सगळ्यात मोठी शिक्षा कुठली वाटत असेल तर एकटं राहण्याची. त्यामुळे एकटं राहिलं की असह्य वाटतं, एकाकी वाटतं आणि त्याच्यामुळे निराशा येते. त्यामुळे एकटं राहायला लोकांना भीती वाटते, म्हणून संसर्ग होऊ नये म्हणून लोक भीत असतात. दुसरं एक याच्यामध्ये असं आहे की ज्याला संसर्ग झालेला आहे त्याच्यावरती एक समाजद्रोह किंवा देशद्रोहाचा ठपका बसतो. खरं म्हणजे असं होऊ नये, पण रोगाचा प्रसार केल्याचा ठपका पण त्याच्यावरती बसतो, त्याच्यामुळे एक मानसिक ताण निर्माण होतो. म्हणून आपल्याला संसर्ग होऊ नये अशी काळजी लोक घेतात आणि त्या संसर्गापासून घाबरतात आणि त्या संसर्गाची भीती वाटते. नेक्स्ट स्लाइड. हे असं वाटण्याचं कारण असं आहे की हा नवीन आहे. जुना आजार असेल तर त्याच्याबद्दलची सगळी माहिती असते आणि त्यामुळं त्या कुठल्या गोष्टींनी टाळता येतं, कशाचा परिणाम होतो हे सगळं माहिती असतं. या COVID-19 संशोधन चालू असल्यामुळं ते एक अज्ञात अशा प्रकारची गोष्ट आहे आणि नेहमी लोकांना अज्ञात गोष्टींबद्दल भीती वाटते. पुढं काय हे जर माहिती नसेल तर त्याची भीती वाटत असते. दुसरी गोष्ट अशी आहे की या रोगांबद्दल खोट्या बातम्या आणि अफवा यांचं पेव फुटतं आणि या अफवा किंवा खोट्या बातम्यांमुळं चुकीची माहिती पसरल्यामुळं सुद्धा याची भीती ही वाढत जाते. हे काही केस स्टडीज आहेत, पण त्याच्यामध्ये त्या केस स्टडीज बघितल्या तर आपल्याला असं लक्षात येतं की आज एकत्र असताना म्हणजे किराणा मालाच्या दुकानात सुद्धा त्या दुकानदाराला जर समजा खोकला आला तर तो खोकू शकत नाही, कारण तो खोकला तर सगळं समोरचं गिराईक हे पळून जाईल आणि परत आपल्या दुकानात कुणी येणार नाही अशी एक भीती वाटते. बाकीच्या पण 2-3 ज्या केस स्टडी आहेत त्याही अशाच आहेत की गावामध्ये घेणार नाहीत, आपल्याला त्या गावामधून हाकलून टाकतील. आणि आजही परिस्थिती अशी आहे की एखादा जर दुसऱ्या गावाहून आला तर 14 दिवस त्याला क्वारंटाईन करणं हे बरोबर आहे, पण गावातच न घेणं अशाही प्रकारचं अतिरिक्त भीतीमुळे करतात. सर्दी साधी आणि कोविड 19 याच्यामध्ये फरक करता यायला पाहिजे. तो अवघड जरी असला तरी तो केला पाहिजे, त्याला मॉनिटर केलं पाहिजे हे खरं आहे. त्यामुळे लगेच एखादी जरी शिंक आली तरी त्याला कोरोना 19 आहे अशा प्रकारची वागणूक देणं हे खरं म्हणजे चुकीचं आहे. एक चौथी केस स्टडी जी आहे की त्याच्यामध्ये आज असं आहे की या सगळ्यांशी सगळी जण लढत आहेत, म्हणजे अमेरिका सुद्धा भारताकडे काही मागू शकतं आणि भारत सुद्धा कायदा बदलून त्यांना मदतीच्या भूमिकेमध्ये जाऊ शकतं असं जर आहे तर आपल्या शेजारी पाजारी जर काही मदत लागणार असेल तर याच्या अतिरिक्त भीती याची काढून टाकून ती मदत करणं सुद्धा आज गरजेचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ह्या याचा परिणाम जो भीतीचा आहे त्याचा परिणाम असा होतो की लोक अडचणी सांगतच नाही, म्हणजे मला सर्दी खोकला हे सांगायचंच बंद करतात का, तर पुढची जे सिक्वेन्सेस त्यांना दिसतात त्याच्यामुळे ते सांगत नाही आणि मग आरोग्य सेवांनी मदत घेण्यापासून लांब राहतात आणि आरोग्यदायक सवयी ज्या आहेत त्याही टाळतात. कारण हा हात का सारखं धुतोय असंही वाटू शकतं, हा यानं ग्लोव्स का घातलाय, हा होम क्वारंटाईन आहे का, शिक्का दडवतोय का, अशा प्रकारच्याही म्हणजे त्याच्यामुळे लोक ग्लोव्स घालायला सुद्धा घाबरतात अशा प्रकारची परिस्थिती येते. त्यामुळे त्याची योग्य जर माहिती सगळ्यांना दिली तर अशा प्रकारची आरोग्यदायक सवयी सुद्धा लोकांनी त्या स्वीकारल्या पाहिजेत, त्या टाळू नये अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं पाहिजे. हे आपण काय काय करू शकतो असं आहे, त्याच्यामधलं बाकी सगळं जरी नसलं तरी एक हे आहे की आपण सकारात्मक बातम्या ज्या आहेत म्हणजे 80% लोक विना औषधाची बरी होतात हे लोकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे हे खरं आहे. म्हणजे एकदा कोरोनाचा संसर्ग झाला की मृत्यू 100% असे नाही हे लोकांना कुठेतरी समजलं पाहिजे ही आहे. लोकांशी मोकळेपणानं बोललं तर त्यांची भीती काय आहे, त्यांच्या भावना काय आहेत हे आपल्याला कळू शकतं. मगाशी गोडबोले सरांनी जसं सांगितलं तसं घरामध्ये राहून आपल्याला अनेक प्रॉडक्टिव्ह कामं करता येतील, जुने छंद जोपासता येतात, अनेक आपल्याला वेळ कमी असल्यामुळं आपण जी बाजूला ठेवलेली ऑप्शनलला ठेवलेली कामं आहेत ती आपण या याच्यामध्ये करू शकतो असं आहे. टीव्हीच्या बातम्या आहेत त्या आज बघितल्या तर सगळ्या याच्यामध्ये ब्रेकिंग न्यूज पासून त्या विशेष ह्याच्यापर्यंत सगळं कोरोनाच आहे आणि त्यातलं 90% हे नकारात्मक आहे, निराशा आणणार आहे. त्यामुळे त्यातनं बाहेर काढण्यासाठी लोकांना पॉझिटिव्हिटी ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये आपण शब्द जपून वापरले पाहिजेत. कोरोना 19 ची केस किंवा कोरोना कोविड 19 रुग्ण असं कधीही म्हणू नये, पेशंट असं त्याच्या बाबतीमध्ये किंवा रुग्ण असा शब्द न वापरता संसर्गित किंवा कोविड 19 चा संसर्ग झालेला व्यक्ती असं जर म्हटलं तर त्याचं मान राखणं हे त्याच्यामध्ये होतं. पेशंट म्हणलं की त्याच्यामध्ये एक नकारात्मकता येते, एक भीती येते, ती येऊ नये म्हणून त्याला केव्हाही पेशंट म्हणू नये. संशयित हा शब्द आपण टीव्हीवरती बघतो आणि सगळीकडे ऐकतो, त्याला संशयित असं म्हणू नये कारण ते चोर किंवा खुनाच्या बाबतीमध्ये वापरला जाणारा शब्द आहे. त्यामुळे त्याला संभाव्य व्यक्ती म्हणजे ज्याला भविष्य काळामध्ये कोविड 19 व्हायची शक्यता आहे असा संभाव्य व्यक्ती असं म्हणावं, त्याला संशयित किंवा सस्पेक्टेड केस असं म्हणू नये. या दोन गोष्टी आपण बोलताना वापरल्याच पाहिजेत असं आहे. बऱ्या झालेल्या लोकांना समाजासमोर आणलं पाहिजे, त्यांच्या मुलाखती घेतल्या पाहिजेत कारण ते याच्यामध्ये जसं व्यसन सोडल्यानंतर एखादा मनुष्य त्याच्या बाबतीत अधिकारवाणीनं बोलू शकतो तसे ही माणसं अधिकारवाणीनं बोलू शकतात. त्यामुळे त्यांच्या मुलाखती समाजापर्यंत पसरवल्या पाहिजेत, त्यांची माहिती त्यांच्या बातम्या मुद्दामपणे सगळ्यांना सांगितल्या पाहिजेत. यामध्ये उपयोगी पडणारी जी तरुण मंडळं आहेत किंवा एनजीओज आहेत त्यांची मदत याच्यामध्ये घेतली पाहिजे कारण त्यांच्या आधाराशिवाय या बाबतीतलं आपण काहीही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. याच्यामध्ये व्हल्नरेबल किंवा हाय रिस्क मध्ये असलेले जे आहेत ते ज्येष्ठ नागरिक ओल्ड पीपल्स आणि लहान मुलं यांना जोखीम जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे, म्हणजे त्यांनी अधिक काळजी बाकीच्यांपेक्षा घेतली पाहिजे हे त्यांना सांगितलं पाहिजे. हे एक केस स्टडीज आहे पुढची, पण ती जी आहे त्याच्यातही असं लक्षात येतं की विलगीकरण होम क्वारंटाईन केलेल्या माणसाच्या बायकोला ज्यावेळी लेबर पेन सुरू होतात त्यावेळी कशी काळजी सगळ्यांनी घेतलेली आहे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. अशाच कठीण प्रसंगी शेजाऱ्या पाजाऱ्यांनी किंवा ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी त्याच्यापासून पळून न जाता त्यांना योग्य प्रकारानं मदत केली पाहिजे ही समाजाची खरं म्हणजे जबाबदारी आहे, ती त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवली पाहिजे. त्यामुळे याच्याबद्दल घेण्याची काळजी पण घेतली सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि अनावश्यक भीती जी आहे तीही काढली पाहिजे हा या सत्राचा मुख्य हेतू आहे. धन्यवाद.
शकतोय.
नमस्ते, पुन्हा एक वेळ मी आपणाला माझ्याकडे जो काही टॉपिक दिलेला आहे त्या अनुषंगाने काही माहिती मी देऊ इच्छितो. पर्सनल सेफ्टी फॉर फ्रंटलाईन वर्कर्स. माझे खर तर परमेश्वराकडे प्रार्थना आहे की आपल्याला फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करण्याला लागू नये, कारण त्या स्टेजमध्ये आपल्या देशानं जावं असं वाटत नाही किंवा सर्वांची त्यासाठीच प्रामुख्यानं धडपड ही सुरू आहे. तरी देखील जर का आपणाला फ्रंटलाईन वर्कर म्हणून जर काम करण्याची आवश्यकता किंवा गरज जर निर्माण झाली तर त्यामध्ये प्रामुख्याने आपणाला स्वतःला देखील काळजी घेणं गरजेचं आहे आणि इतरांना त्या संबंधित असणारी जी काही माहिती आहे ती माहिती त्यांना योग्य प्रकारे सांगणं, समजावून सांगणं हे प्रामुख्याने गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्याने आपणा सर्वांना माहिती आहे की हातांची स्वच्छता, कारण हा जो काही डिसीज आहे एकतर हा ड्रॉपलेट इन्फेक्शनद्वारे होतो, परंतु ड्रॉपलेट इन्फेक्शन त्याचे जे काही हे विषाणू असतील ते आपल्या हातावर पण असू शकतात, आपल्या चेहऱ्यावर असू शकतात, आपल्या शिंकण्यातून, खोकल्यातून त्याचे ड्रॉपलेट इन्फेक्शन द्वारा इतरांच्या पर्यंत ते विषाणू हे प्रामुख्यानं पसरू शकतात. तर हातांची स्वच्छता ही प्रामुख्यानं आवश्यक आहे. आणि सर्वांना माहिती आहे की एक तर आपल्या घरी आपण असेल तर आपण वरच्यावर आपण हात साबणाने स्वच्छ धुवू शकतो, आणि जर आपण बाहेर असेल तर प्रामुख्यानं जे काही हँड सॅनिटायझर आहे त्या हँड सॅनिटायझरचा वापर, ज्या ठिकाणी आपल्याला जर प्रॉपर हँड वॉशिंगची जे ते फॅसिलिटी नसेल तर त्या ठिकाणी आपण आपले हात हे प्रामुख्याने सॅनिटायझरने हे स्वच्छ करणं आवश्यक आहे. माझी आपल्याला विनंती आहे जर आपण काही कामानिमित्त आपण जर बाहेर जावं लागत असेल शक्यतो घरातील एकाच व्यक्तीनं बाहेर जाण्याचा ट्रेंड ठेवावा, म्हणजे जर काही भाजी आणायची असेल किंवा इतर काही कामानिमित्त जायचं असेल तर सगळ्यांनीच बाहेर एक्सपोज होण्यापेक्षा एकच व्यक्ती त्यांनी प्रामुख्याने बाहेर जावं आणि त्यांनी जाताना सुद्धा आपल्याकडं हँड सॅनिटायझर हे आपल्या गाडीमध्ये ठेवणं किंवा आपल्या सोबत ठेवणं हे प्रामुख्याने आवश्यक आहे. त्याचबरोबर मास्क वापरणं हे प्रामुख्याने गरजेचं आहे. N95 मास्क सगळीकडे आज आता उपलब्ध नाहीत, परंतु किमान सर्जिकल मास्क असेल किंवा डिस्पोजेबल मास्क असतील तर ते प्रामुख्याने वापरणं हे प्रामुख्याने गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं प्रिकॉशन हे प्रामुख्याने घेतली पाहिजे. यानंतर श्वसन संस्थेची जी काही स्वच्छता आहे त्याचं हायजीन हे आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे, म्हणजे आपण बाहेरून आल्यानंतर आपल्या घरामध्ये किमान तसे आपण हात स्वच्छ धुवू, जर जास्त वेळ आपण बाहेर नसू तर आपले हात पाय हे स्वच्छ धुणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर बाहेरून आल्यानंतर आपण किमान मिठाच्या पाण्याने आपण गुळण्या करणं आवश्यक आहे. कोमट पाण्यामध्ये मीठ किंवा हळद घालून आपण गुळण्या केल्या तर किमान आपलं जे काही थ्रोटचं हायजीन आहे ते हायजीन किमान आपलं व्यवस्थित राहू शकतं. चेहरा आपला स्वच्छ धुणं हे प्रामुख्याने यामध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर बाहेर आपण गेल्यानंतर जे काही किमान सर्वांना आता माहिती आहे की 1 मीटर डिस्टन्स हे प्रामुख्यानं राखणं अपेक्षित आहे, कारण यामध्ये जे काही एखादा जर व्यक्तीला COVID-19 असेल असं नाही, परंतु जरी काही श्वसन संस्थेचा विकार असेल, सर्दी, खोकला हे जरी असेल तरी त्यापासून सुद्धा प्रिव्हेंशन मिळणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने लोकांच्या मध्ये आज अवेअरनेस आलेला आहे की किमान ह्या जे काही कॉमन कोल्ड सारख्या ज्या काही गोष्टी असतील, जे डिसीजेस असतील, ते किमान आपण साधा मास्क वापरल्यामुळे सुद्धा त्या गोष्टींचं 50% इन्फेक्शन हे आपल्याला आपण टाळू शकतो. त्यामुळे किमान सोशल डिस्टन्सिंग 1 मीटर अंतर हे प्रामुख्याने राखणं हे गरजेचं आहे. जर एखाद्या व्यक्तीला आपल्या घरामध्ये जरा सर्दी, खोकला जर झालेला असेल तर किमान त्या व्यक्तीला आपण घरामध्ये त्याचं सेपरेट ठेवणं, त्याला वेगळं ठेवणं हे प्रामुख्याने गरजेचं आहे की त्याच्यामुळे साधा सर्दी खोकला सुद्धा इतरांना आपल्याला होऊ शकणार नाही. या दृष्टीनं आपण ती काळजी ही प्रामुख्याने या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर कोणतीही जर काही लक्षणं असतील, म्हणजे सर्दी, खोकला, ताप जर कॉमन कोल्ड असेल, आज त्याच्याबद्दल लोक अनेक वेळा पॅनिक होतात की आपल्याला COVID-19 इन्फेक्शन झालेलं आहे का असं अनेकांना वाटतं, तर त्यामध्ये प्रामुख्यानं त्याचं जे काही डिफरन्शियल डायग्नोसिस असेल तर ते साधारण बघून आपण त्यामध्ये काळजी घेणं आणि त्यामध्ये विनाकारण पॅनिक होणं किंवा हायपर न होता जे काही सिम्प्टोमॅटिक किंवा रुटीन जी काही ट्रीटमेंट असेल ती प्रामुख्यानं आपण घेऊ शकतो आणि त्याचे जे काही लक्षणं आहेत ती प्रामुख्यानंही कमी देखील होऊ शकतात. वरच्यावर पाण्यानं गुळण्या करणे, हात स्वच्छ धुणे, गरम पाण्याची वाप घेणे यामध्ये प्रामुख्यानं आवश्यकता आहे. त्यानंतर आज आपण बघतो की आपल्या कॉलनीमध्ये कदाचित कचरा गाडी येत असते, त्याच्यावर देखील अनेक वेळा आज आपण FM बँडचे अनेक वेळा त्याच्यावर निर्देश देणारी गाणी सुद्धा लावलेली असतात. अनेक इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत ज्याच्यामध्ये पुरवठा प्रामुख्यानं केला जात असतो, तर त्या घरपोच होणाऱ्या अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा लाभ हा प्रामुख्यानं आपण या ठिकाणी घ्यावा. त्यानंतर यामध्ये आपण आज बघतो की व्हॉट्सअपवर अनेक संदेश हे प्रामुख्यानं येत असतात, तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की त्यामध्ये योग्य असणारे संदेश खरोखर जे काही आवश्यक असतील, कारण आज अनेकांचे अनेक ग्रुप आहेत आणि एकच मेसेज हा अनेक ग्रुपमध्ये प्रामुख्यानं फिरत असतो आणि त्यामुळे असं वाटतं की अनेकांचा मग त्यामध्ये टाइम वेस्ट होतो, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी वाचाव्या लागतात आणि आज इंटरनेटवर खूप ताण आलेलं आहे, कारण आज जे काही संपूर्ण व्यवहार आहेत प्रामुख्याने इन्फॉर्मेशन जी आहे ती प्रामुख्याने नेटच्या माध्यमातून सगळीकडे शेअर केली जात आहे, तर याचा सुद्धा आपण तारतम्यानं वापर हे प्रामुख्याने करणं गरजेचं आहे आणि विनाकारण व्हॉट्सअपवर त्याची गर्दी न करता जे काही योग्य संदेश असतील, खरोखर आज या कोविड बद्दल जी काही अपडेट माहिती असेल तर ती शास्त्रीय असणारी माहिती योग्य माहिती ही प्रामुख्याने आपण शेअर करणं आणि त्याचा प्रामुख्याने नेटचा वापर हा जपून करणं आणि जाणीवपूर्वक करणं हे प्रामुख्याने आज गरजेचं झालेलं आहे. त्यानंतर जर आपणाला खरोखरच जर फ्रंटलाईनला काम करावं लागलं तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही काळजी घेणं गरजेचं आहे. प्रामुख्याने यामध्ये आपली जी काही जिल्हा प्रशासन असेल त्यांनी जर डिमांड केली तरच प्रामुख्याने आपल्याला यामध्ये इन्वॉल्व व्हावं लागेल, मग आपला स्टाफ असेल किंवा आपले एनएसएसचे विद्यार्थी असू शकतात, त्यानंतर आपले इंटर्नीज असू शकतात, पीजी स्टुडंट असू शकतात किंवा इतर आपले विद्यार्थी सुद्धा यामध्ये कशी परिस्थिती पुढे उद्भवणार आहे त्याच्या अनुषंगानं आपली इन्व्हॉल्वमेंट ही एखाद्या वेळेस शासन करून घेऊ शकतं. आजच बीसीने सुद्धा सांगितलं की संपूर्ण आपली जी काही माहिती आहे मॅन पॉवरची माहिती असेल आपली संपूर्ण माहिती त्यांनी आपलं स्टेट गव्हर्नमेंट असेल सेंट्रल गव्हर्नमेंट असेल तर यांना माहिती पाठवलेली आहे आणि आवश्यकता वाढली तर ते आपल्याला फ्रंटलाईनला काम करण्यासाठी सुद्धा सांगू शकतात. यामध्ये आपल्याला नेहमीच एक तत्व पाळावं लागेल की आपल्याला प्रामुख्यानं हायपर होऊन चालणार नाही, पॅनिक होऊन चालणार नाही, असभ्य भाषेमध्ये आपल्याला बोलू नये चालणार नाही. आज हा जो काही विषाणूचा संसर्ग आहे तो कोणालाही होऊ शकतो. आपण बघितलेलं आहे की अनेक आपल्या बाहेरच्या राष्ट्रातील अगदी अध्यक्षांच्या पर्यंत ते अनेक आपल्याकडे देखील अनेक व्यक्तींना अगदी व्हीआयपींना सुद्धा हा प्रामुख्यानं हा संसर्ग झालेला आहे. जे अगदी झोपडीपासून ते अगदी महालापर्यंत राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हा संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे असं नाही की मला हा होणारच नाही असं नाही, त्यामुळे याच्यामध्ये काळजी घेणं हेच प्रामुख्याने सर्वात महत्वाचं आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, कारण याच्यामध्ये कोणतेही अजून प्रभावी औषधोपचार प्रभावी लस हे प्रामुख्याने अजूनही उपलब्ध नाही, त्यामध्ये रिसर्च हा चालू आहे आणि तो येईपर्यंत आपल्या हातामध्ये जे काय आहे ते प्रामुख्याने आपलं आरोग्य सांभाळणं आपली इम्युनिटी वाढवणं या ज्या काही गोष्टी आहेत त्यावर आपण कॉन्सन्ट्रेशन करणं हे प्रामुख्याने गरजेचं आहे. त्यामुळे आपणाला जी काही माहिती असेल ती माहिती आपण नम्रपणे इतरांशी शेअर केली पाहिजे आणि ती त्यांच्यापर्यंत पोहोचवून आरोग्य शिक्षण हे सर्वांच्या पर्यंत हे प्रामुख्याने दिलं पाहिजे. जर आपणाला सर्वे करण्याचा वेळ आला त्याच्यामध्ये जर आपण कुठे लीडर म्हणून आपल्या अंडर स्टुडंट असतील आणि आपण जर काम करणार असू सरकारचं काम आपण जर या ठिकाणी करणार असू तर आपण आपल्या भेटीचा हेतू जर आपण त्या ठिकाणी जिथे जाणार आहोत तिथं योग्य प्रकारे सांगणं गरजेचं आहे, त्यांच्याकडून काही माहिती घेणं गरजेचं आहे आणि ती अचूक माहिती हा जो काही आपल्याला फॉर्मॅट जो काही दिला जाईल त्याच्यामध्ये नोंद करून ती माहिती आपण पुढे पाठवणं प्रामुख्याने गरजेचं आहे. त्यावेळी आपण अशी माहिती घेण्यासाठी जातो, त्यावेळी साहजिकच आज लोक असे आहेत की अनेक जण तणावाखाली आहेत आणि ते घाबरलेले असतात, जरी साधा सर्दी खोकला असला तरी सुद्धा आज ते लोक मनापासून सांगत नाहीत की मला सर्दी खोकला आहे म्हणून, त्यासाठी त्यांच्याशी बोलणं त्यांना विश्वासात घेणं हे प्रामुख्याने आवश्यक आहे आणि त्यांच्याकडून ती माहिती घेणं आणि ती आपल्याला पुढे पाठवणं गरजेचं असल्यामुळे योग्य प्रकारे त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. ही माहिती घेत असताना आपण त्यांच्या जास्त जवळ जाऊन पण चालणार नाही, आपण एकतर मास्क वापरलेला असणं गरजेचं आहे, त्यांनाही मास्क वापरण्यास सांगायचा, दुसरी गोष्ट त्यांच्यापासून किमान 1 मीटर अंतर शारीरिक अंतर हे आपण राखायचं आहे आणि आपणाला योग्य वाटणारे अशी जी काही प्रश्न असतील तेच त्यांच्याशी बोलून त्यांच्यामधून माहिती ही प्रामुख्याने घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जर काही आवश्यक असेल तर तुम्ही त्यांच्याकडून ते नाव संपर्क क्रमांक आपण माहिती त्यांच्याकडून प्रामुख्याने आपण घेऊ शकतो. जी काही आवश्यक माहिती बेसिक असेल ती त्यांना सांगणे पुन्हा त्यांना समजली आहे किंवा नाही याची आपण खात्री करून घेणे आणि जर काही त्यांच्या शंका असतील तर त्यांच्या शंका आपण दूर करणे, आपल्याला जिथपर्यंत त्यातलं नॉलेज आहे तिथपर्यंत आपण त्यांना माहिती देणे, जर एखादी गोष्ट आपल्याला माहिती नसेल तर आपण निसंकोचपणे आपल्याला याच्याबद्दल माहिती नाही आणि जर माहिती प्राप्त झाली तर आपण नक्कीच त्यांना ज्यादा माहिती ही आपण त्यावेळी देऊ. अजूनही याच्याबद्दलची पूर्ण माहिती ही प्रामुख्याने आपल्याला मिळालेली नाही. नुकतंच आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक जर इन्फेक्टेड व्यक्ती असेल तर ती किमान 406 लोकांना एका महिन्यामध्ये इन्फेक्ट करू शकते. त्यामुळे ह्या थर्ड स्टेज मध्ये जर आपण गेलो तर आपल्या देशामध्ये लाखो रुग्ण हे प्रामुख्याने निर्माण होऊ शकतात आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं 80% रुग्ण हे रिकवर होतात किंवा त्यांना काही कॉम्प्लिकेशन होत नाहीत. जे हाय रिस्क मध्ये आहेत त्यांच्यामध्येच प्रामुख्याने काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. तरी सुद्धा याचा मॉर्टॅलिटी रेट जर बघितला तर आपल्याला याच्यामधली भयानकता लक्षात येईल की अनेक व्यक्ती आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये तर याचा मॉर्टॅलिटी रेट हा प्रामुख्याने थोडासा जास्त हा प्रामुख्याने आढळून आलेला आहे. परंतु साध्या साध्या गोष्टीमुळे सुद्धा आपण याचं इन्फेक्शन जे आहे ते इन्फेक्शन आपण टाळू शकतो आणि याच्याबद्दल अनेक प्रकारे माहिती आज प्रामुख्याने आपल्याला मिळत आहे. वर्तमानपत्रामधून माहिती येते, बातम्यांच्या मधून अनेक वेळा माहिती मिळते. तर ही जी काही माहितीमध्ये रोज एक तर आपलं एक अपडेट नॉलेज ठेवणे आणि पुन्हा पुन्हा बातम्या ह्या बघा असं मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही. दिवसातून जास्त जास्त एक किंवा दोनच वेळा याच्यामधल्या बातम्या बघा आणि त्यानुसार याचं जे काही नॉलेज असेल. अनेक वेळा पेपरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने माहिती, कालच्याच पेपरमध्ये मास्क बद्दल खूप चांगली माहिती ही प्रामुख्याने आलेली होती आणि सगळ्यांनीच अगदी N95 मिळाला पाहिजे किंवा मास्क आपल्याला त्यांनी काल दिलेलं होतं की कपड्याचा सुद्धा चांगल्या पद्धतीने मास्क हा निर्माण करता येतो आणि मास्कचा वापर व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये नाक असेल, तोंड असेल किंवा हनुवटी असेल ही प्रामुख्याने व्यवस्थित झाकली जाणं हे प्रामुख्याने गरजेचं आहे. नाकाचा जो काही आपला हाड आहे टिप ऑफ द नोज तर या ठिकाणी मास्कचा भाग जो आहे तो घट्ट बसणं गरजेचं आहे. दोऱ्या त्याच्या व्यवस्थित बांधणं, जर त्या मास्कला दोऱ्या आहेत तर त्या वरच्या दोऱ्या डोक्याच्या पाठीमाग कानाच्या वरून बांधणं गरजेचं आहे. खालच्या दोऱ्या ज्या आहेत ते मानेच्या पाठीमाग हे प्रामुख्याने बांधणं गरजेचं आहे. चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला पट्टी राहणार नाही, म्हणजे ज्याच्याकडून ज्याच्यामधून काही त्या ठिकाणी एक्सपोजर मिळेल अशा पद्धतीनं तो मास्क असू नये, तो घट्ट असणं हे प्रामुख्याने आवश्यक आहे. मास्क विनाकारण चेहऱ्याहून खाली ओढणं किंवा मानेवर रोंकळ ठेवणे हे आता मी बोलतोय त्यामुळे माझा मास्क इथे खाली आहे, नाहीतर मी इथे आल्यानंतर मास्क माझा नेहमी प्रामुख्याने मी वरच ठेवत असतो. मास्क लावल्यानंतर सुद्धा मास्कला वरच्यावर स्पर्श करणं हे सुद्धा आपलं टाळणं गरजेचं आहे. आपला जो काय मास्क असेल, जर आपण कापडी मास्क वापरत असू तर तो मास्क आपला रोजच्या रोज आपण स्वच्छ धुणं, सुदैवाने आपल्याला सूर्यप्रकाश चांगला आहे आणि त्याच्यामध्ये तो मास्क चांगल्या पद्धतीने वाळू शकतो, स्टराईल होतो. आणि माझा अनुभव आहे की मी तर रोज माझा जो काय हात रुमाल असेल तो हात रुमाल असेल किंवा माझा याच्यापूर्वी पण मी सर्जिकल मास्क वापरत होतो तर तो रोज सकाळी धुवून टाकला तर एक अर्ध्या पाऊण तासामध्ये तो चांगल्या पद्धतीने तो ड्राय होतो आणि तो पुन्हा दिवसभर आपल्याला हा वापरता येतो. तर रोजच्या रोज तो मास्क स्वच्छ करणं किंवा आपला जो काही हात रुमाल असेल तो हात रुमाल आपण स्वच्छ करणं हे प्रामुख्याने गरजेचं आहे. त्यानंतर डिस्पोजेबल जर मास्क असेल तर तो डिस्पोजेबल मास्क हा एकदा वापरल्यानंतर त्याचा आपण पुनर्वापर करू शकत नाही, पुन्हा तो वापरायचा नसल्यामुळे त्याची विल्हेवाट सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं ते लावणं प्रामुख्याने गरजेचं आहे. ते मास्कचा सोडत असताना सुद्धा आधी कुठल्याही पुढच्या बाजूला स्पर्श न करता त्याच्या जे काही बांधणीच्या ज्या दोऱ्या असतील त्या दोऱ्या व्यवस्थित सोडणं गरजेचं आहे. त्यानंतर मास्क काढल्यानंतर किंवा वापरलेला मास्कला जरी कोणी स्पर्श झाला तरी सुद्धा तो मास्क हा आपण साधा आपल्या घरामध्ये असणारा जो काही साबण आहे कपडे धुण्याचा त्या साबणाने सुद्धा आपण तो स्वच्छ धुणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर तो चांगल्या पद्धतीने पाण्यामध्ये स्वच्छ धुवून सुद्धा तो पुन्हा त्याचा वापर पुन्हा करायचा नाही, परंतु तो आपण डिस्पोजा करू शकतो. म्हणजे वापरलेला मास्क तसाच आपण डस्टबिन मध्ये न टाकता तो सुद्धा थोडासा त्याच्यापासून सुद्धा इन्फेक्शन हे त्या दुसऱ्या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीने त्याची विल्हेवाट ही प्रामुख्याने हे लागणं गरजेचं आहे. त्यामुळे साधा सर्जिकल मास्क सुद्धा आपण जरी व्यवस्थित वापरला तरी सुद्धा त्यापासून आपल्याला नक्कीच काही पर्सेंटेज मध्ये प्रोटेक्शन हे मिळतं. COVID-19 जरी नसेल तरी सुद्धा इतर जे काही कॉमन कोल्ड सारखे जे काही डिसीजेस आहेत त्याच्यापासून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये प्रोटेक्शन हे प्रामुख्याने आपल्याला हे मिळू शकतं आणि त्यापासून बचाव हा प्रामुख्याने आपल्याला करता येईल. त्यानंतर आपल्याला जर काही समुदायामध्ये किंवा सोसायटीमध्ये समाजामध्ये जर फिरायचं असेल तर त्यावेळी सुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. एक तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे आणि याचे जे काही ड्रॉपलेट्स आहेत ते किमान 1 मीटर पर्यंत तर यांचा ट्रान्समिशन होऊ शकतं. त्यामुळे अशा सर्दी खोकला किंवा अशा किंवा इन जनरल आपण फिरत असताना किमान आज सोशल डिस्टन्सिंग हे जे सगळे आपल्या अगदी पंतप्रधानांच्या पासून मुख्यमंत्र्यांच्या पासून सगळेजण आज आपल्याला ते आवाहन करत आहेत तरी सोशल डिस्टन्सिंग हे पाळणं गरजेचं आहे. आपण असं म्हणून चालणार नाही की माझ्या एरियामध्ये आज पेशंट नाही, माझ्या इथे कोणी सस्पेक्टेड नाही असं न मानता, कारण आज आपण बघतो की कोणी कुठून आला असेल तर ते आपल्याला लक्षात येत नाही. जसं बावड्यामध्ये केस सापडली तर यासाठी आपण सोशल डिस्टन्सिंग हे करणं गरजेचं आहे आणि किमान 1 मीटर अंतर हे प्रामुख्याने यामध्ये आपण ठेवणं हे गरजेचं आहे. वरचेवर चेहऱ्याला स्पर्श करणं टाळणं आवश्यक आहे. त्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी आता मी सांगत नाही, वरचेवर स्पर्श करणं असेल किंवा थेट संपर्क टाळणं असेल तरी आपण प्रामुख्याने हे टाळणं गरजेचं आहे. वरचेवर यामध्ये आपण एकतर घरे असेल तरी सुद्धा आपण आपले जे काही आज बऱ्यापैकी आपण सगळ्यांनी घरांची स्वच्छता केलेली आहे, परंतु जिथे आपला जास्तीत जास्त स्पर्श होत असतो काही आपले हँडल्स असतात, दरवाजांचे हँडल्स असतील किंवा काही ज्या गोष्टी सातत्यानं ज्यांचा संपर्क आपला येत असतो तर त्या आपण व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं स्वच्छ करणं हे प्रामुख्यानं, सॅनिटायझर असेल तर त्यानं स्वच्छ करणं किंवा इतर कोणत्याही घरगुती जी काही डिसइन्फेक्टंट आहेत त्याच्या सहाय्यानं किमान त्या व्यवस्थित स्वच्छ करणं ह्या गोष्टी ह्या प्रामुख्यानं आवश्यक आहेत की ज्यांच्यामुळे तिथून सुद्धा इन्फेक्शन हे होऊ शकणार नाही. त्यानंतर जर काही आपल्या एरियामध्ये जर एखादा संशयित असेल आणि जर त्याने त्याचे जर लक्षणं काही वाटत असतील, आपण डॉक्टर आहात त्यामुळे अनेक वेळा आपल्याशी संपर्क लोक करत असतात, साधा सर्दी खोकला असेल औषध दिले त्याला जर आराम मिळत नसेल तर अशा वेळी त्याला जी काही शासनाची हेल्थ सर्व्हिस आहे त्या शासनाची हेल्थ सर्व्हिस कडे त्याला रेफर करणे आणि त्या ठिकाणी त्यानं दाखवणं हे प्रामुख्यानं यामध्ये आवश्यक आहे. यानंतर यामध्ये अनेक वेळा काही गैरसमज किंवा असतात, जरी आपण डॉक्टर असतो तरी सुद्धा किंवा आपल्याला पेशंट खूप वेळा किंवा इतर काही लोक आपल्याशी इन्क्वायरी करत असतात किंवा बोलत असतात, त्यामध्ये अनेकांना असं वाटतं की आपला आता उन्हाळा सुरू आहे आणि त्या उन्हाळ्यामध्ये हा करोना व्हायरस जो आहे तो नष्ट होईल काय, तर याची जी काही वस्तुस्थिती आहे ती प्रामुख्यानं हा COVID-19 आज आपण बघतो की सर्व प्रदेशामध्ये सापडलेला आहे, म्हणजे जगातील बहुसंख्य देशांच्या मध्ये आज हा COVID-19 प्रादुर्भाव हा प्रामुख्यानं आढळून आलेला आहे आणि यामध्ये अगदी उष्ण असणारे दमट हवामान असणारे अनेक देश आहेत. त्यामुळे याला कोणताही असा काही पुरावा नाही की उन्हाळा आहे त्यामुळे हा करोना व्हायरस नष्ट होणार. तर यामध्ये आपण काय करू शकतो, एक तर साबण आणि पाण्यानं वरचेवर हात धुणे खोंकताना किंवा शिंकताना जे आहे ते आपलं चेहरा किंवा तोंड झाकणे आणि गर्दीच्या ठिकाणी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग जे आहे ते मेंटेन करणे हे एकमेव स्वतःचं संरक्षण करण्यासाठीचे उत्तम मार्ग आहेत. दुसरं अनेकांना वाटतं की आपण गरम पाण्याने आंघोळ करतो त्यामुळे करोना व्हायरस तो मरेल काय, तर जो काही व्हायरस आहे तो एक तर तो शरीरात आपल्या येतो, शरीराचं आपलं जे काही नॉर्मल टेम्परेचर आहे ते साधारणपणे 37 डिग्री सेल्सिअस आहे, त्यामुळे गरम पाण्याने केलेल्या आंघोळीचा कोणताही परिणाम या प्रामुख्याने व्हायरसवर होत नाही. अनेकांना असं वाटतं की आज अनेक प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत आणि निमोनियाची लस जर घेतली तर या करोना व्हायरस पासून रक्षण होईल काय, तर निमोनिया हा जो आहे तो निमोनिया होण्याचे जंतू हे वेगळे आहेत, ते एखादं बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे आणि करोना व्हायरस आहे, त्याच्यामुळे अशी लस काय आता तरी अजून कुठली उपलब्ध नाही. आणि आपण बघतो की याचा जो काही सुरुवात जी झाली त्या चीनमध्ये प्रामुख्यानं जो काही एक वेगळ्या प्रकारचा निमोनिया झाला ज्याच्यावर नेहमीचे जी काही औषधं असतील ती न दिल्यामुळे हा दिल्यानंतर सुद्धा बरा होत नाही, लक्षात आल्यानंतर त्याचं जे काही वेगळ्या व्हायरसचा झालेला आहे हे लक्षात आलं आणि त्यापासून याच्या लसीविषयी अजूनही संशोधन चालू आहे, परंतु आपल्याकडे अजूनही लस कोणतीही सध्या तरी उपलब्ध ही प्रामुख्यानं नाही. किंवा अनेकांना वाटतं की हे जंतुनाशक फवारलं किंवा शरीरावर अल्कोहोल फवारलं तर याच्यामुळे हा जो काही व्हायरस आहे याचा संसर्ग होणार नाही, तर शरीरावर किंवा कपड्यावर जरी अल्कोहोल किंवा सॅनिटायझर जरी काही फवारलं तरी करोना व्हायरसचा संसर्ग हा प्रामुख्यानं हा टाळता येणार नाही, कारण हा जो काही विषाणू आहे हा विषाणू नाकातून किंवा तोंडातून प्रामुख्यानं शरीरामध्ये त्याची पोर्टल ऑफ एंट्री आहे, शरीरामध्ये प्रवेश आहे आणि त्याचा संसर्ग होतो. त्यामुळे जेव्हा आपले हात अस्वच्छ असतील आणि त्या अस्वच्छ हात असतील किंवा त्याला त्याच्यावर जर एखाद्या वेळेस जर विषाणू असतील आणि त्याचा स्पर्श जर आपल्या चेहऱ्याला झाला किंवा इतर आपल्या मुखाच्या ठिकाणी झाला तर त्याच्यामार्फत आपल्याला हा शरीरामध्ये प्रवेश होऊ शकतो आणि यामुळेच आपल्याला ते वरचेवर हात स्वच्छ धुणं घरातल्या साबणानं असेल किंवा सॅनिटायझरनं असेल ते वरचेवर जर स्वच्छ धुतले तर हा जो काही डायरेक्ट होणारा जो काही त्याचा प्रवेश आहे हा प्रवेश आपण थोपवू शकतो. दुसरं आणखीन काहींना वाटतं की मिठाच्या पाण्याने सतत जर नाक स्वच्छ केलं तर त्यामुळे संसर्ग होणार नाही तर असं काही नाही. मिठाच्या पाण्याने नाक स्वच्छ केल्यामुळे आपली होणारी जी काही कायम स्वरूपाची ही कॉमन कोल्ड असेल किंवा सर्दी असेल तर ती साधारणपणे आपली नियंत्रित येऊ शकते. परंतु हा जो काही नोवेल कोरोना व्हायरस आहे हा त्यामुळे टाळा जाऊ शकतो असं अजूनही काही सिद्ध हे प्रामुख्याने झालेलं नाही. दुसरं आणखीन एक गैरसमज आहे की नॉनव्हेज खाल्ल्यामुळे जसं चिकन असेल किंवा मटण असेल तर ते खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरस पसरतो. तर चिकन असेल किंवा अनेक कुठले कुक्कुटजन्य पदार्थ असतील किंवा नॉनव्हेज मटण असेल तर याच्यामुळे कोरोना व्हायरस पसरतो याचा पुरावा कोणताही शास्त्रीय पुरावा आज उपलब्ध नाही. कारण आपल्याकडे चिकन मटण जे काही असेल ते शिजवून चांगल्या प्रकारे ते शिजवूनच खाण्यात येतं त्यामुळे किंवा तसंच खावं. परंतु याच्यामुळेच हा होतो हा प्रामुख्याने गैरसमज आहे. याच्या विरुद्ध जे काही व्हेजिटेरियन आहेत ते तर ते नॉनव्हेज खाणारच नाहीत परंतु फक्त आहारामध्ये प्रामुख्याने प्रोटीन्सचा समावेश यामध्ये प्रामुख्याने असणं थोडं गरजेचं आहे असं मात्र सुचवलेलं आहे. यानंतर करोना व्हायरसचा संसर्ग झालेली व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते आणि तिला पुन्हा संसर्ग होत नाही. तर जसं आता मगाशी आपल्या वाक्सरांनी सांगितलं की कोणतेही विशेष उपचार न करता 80% लोक या आजारातून पूर्णपणे बरे पण झालेले. परंतु या विषाणावरील उपचारांच्या माहितीवर अजूनही संशोधन चालू आहे. हा व्हायरल डिसीज आहे. एकतर कॉन्टॅक्टमुळे हा होतो. आपण जी काळजी घेत आहोत ती यासाठी घेत आहोत की जसे 80% लोक पूर्णपणे बरे होणार आहेत परंतु जर जास्त प्रमाणामध्ये याचं जर इन्फेक्शन स्प्रेड झालं तर आपण बघितलं की याचा जो काही इन्क्युबेशन पिरियड आहे किमान 14 दिवसापर्यंत आहे. त्यामुळे जर इन्फेक्शन होणारे लोक वाढली तर इतक्या लोकांना जर क्वारंटाईन करायचं म्हणलं आणि आज जर याचा वाढणारा जर प्रसार बघितला तर संपूर्ण यंत्रणेवर खूप मोठा ताण हा प्रामुख्याने येणार आहे. जरी याचा मॉर्टॅलिटी रेट थोडा कमी असला हाय रिस्क मध्ये जास्त असला तरी सुद्धा आपण होऊन ही आपत्ती का उडवून घ्यायची यासाठी आपण प्रामुख्याने याच्यामध्ये स्वतःचा बचाव करणं आणि शक्य आहे तितक्या लोकांच्या पर्यंत याची माहिती नेऊन याच्यामध्ये कसं जास्त जास्त लोक हे प्रामुख्याने अनइन्फेक्टेड राहतील ही काळजी याच्यामध्ये आपण प्रामुख्याने घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच आपल्या जवळपास राहणारे जे काही लोक असतील आपल्या संबंधित जे काही लोक असतील त्या सर्वांना आपण मनापासून सांगितलं पाहिजे की तुम्ही सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा. वरच्या वरचे काही हँड वॉशिंग असेल किंवा चेहरा स्वच्छ करणं असेल तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी प्रामुख्याने इन्सिस्ट करणं हे प्रामुख्याने गरजेचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आणखीन कच्चे लसूण किंवा तीळ खाल्ल्यामुळे विषाणूपासून रक्षण होते असं पण काही ठिकाणी अनेक वेळा व्हॉट्सअपवर अनेक गोष्टी येतात. याच्यामध्ये आयुष मार्फत पण म्हणून अनेक वेळा काही आपले डॉक्टर्स पण टाकत असतात. त्याच्यामध्ये लसणाचं जे काही सेवन आहे ते लसूण आरोग्यदायी नक्कीच आहे. त्याचे इतर अनेक फायदे आहेत किंवा आपले जे काही अनेक आहार्य द्रव्य आहेत त्याचे नक्कीच याचे पायरे आहेत. परंतु याच्यामुळे करोना व्हायरस पासून रक्षण होतं असं कुठेही अजूनही याचा इव्हिडन्स हा प्रामुख्याने मिळालेला नाही. तरी देखील आपणाला आपण आयुष डॉक्टर म्हणून आपणाला ज्या काही गोष्टी माहिती आहेत की जे इम्युनिटी वाढवण्यासाठी त्या उपयुक्त आहेत. आहारामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टी आहेत की ज्या इम्युनिटी आपल्याला वाढवू शकतात किंवा काही गोष्टींच्या मुळे आपल्याकडे जसं आपल्याला तुळस आपल्याकडे अँटीव्हायरल सांगितलेले आहे किंवा अल्ला आपल्याकडे विश्व वैशिष्ट्य म्हणून सांगितलेलं आहे किंवा आपल्याकडे दालचिनी असेल किंवा आपल्याकडे पिंपळे असेल किंवा साधा आवळा चूर्ण आहे त्याच्यापासून आपल्याकडे च्यवनप्राश मिळतो. या गोष्टी किमान जरी आपण घेतल्या तरी किमान आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी थोडीफार तरी मदत होईल असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने याचा समावेश आपल्या आहारामध्ये आपण करू शकतो किंवा एक प्रकारचा काढा जो आहे जो आपला इम्युनिटी बुस्टर म्हणून आपल्याला तो वापरता येईल तर त्यामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत गुडूची आहे आपली गुळवेल आहे याचा पण आपण वापर करू शकतो आणि त्या दृष्टीने इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण हा प्रयत्न करू शकतो. परंतु असं कुठेही अजून याच्यापासून आपला कोरोना व्हायरस जो आहे तो डिस्ट्रॉय होईल असं आपल्याला एव्हिडन्स नाही. तर कृपया कुणालाही याच्याबद्दलची फॉल्स कॉन्फिडन्स किंवा असं न देता किमान या गोष्टी बाबा तुमची इम्युनिटी वाढवू शकतात. मग च्यवनप्राश आपण खाऊ शकता किंवा आपल्याला असणारे संशमनी वट्टी सारखी वट्टी आपण खाऊ शकतो किंवा याचा आपण काढा घेऊ शकतो आणि त्याच्याबद्दल आपण इन्सिस्ट करू शकता. आहारामध्ये थोडस प्रोटीन्स वाढवताना ज्यांना शक्य आहे त्यांनी ड्रायफ्रुट्सचा वापर जरी आपल्या थोडस खाण्यामध्ये केला तरी चालू शकते. अगदी ड्रायफ्रुट्स नसले तरी अगदी तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये शेंगदाणे आपण खाऊ शकतो, काही आपण पुटाणे आपण खाऊ शकतो की ज्याच्यामुळे किमान काही गोष्टींचा प्रोटीन्स मिळण्यासाठी हे प्रामुख्यानं यामध्ये आवश्यक आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये विश्रांती ही प्रामुख्यानं किमान 7 ते 8 तास विश्रांती ही सुद्धा आवश्यक आहे. आज जरी घरामध्ये आपण असलो सगळ्यांना असं वाटणार की आम्ही आता काय विश्रांतीच घेतो तरी सुद्धा एक आपल्या पुढे एक फोबिया आहे. घरामध्ये राहून अनेक आता घरातले सगळ्यांची कामं जरी झाली असली तरी सुद्धा अजून लोकांना कदाचित वाटत असेल की याच्या पुढे आपण काय करू शकतो. तर मला असं वाटतं की एक तर आपल्याला जो काही वेळ मिळालेला आहे त्या वेळाचा सदुपयोग आपण करावा, खरोखर आपण थोडस अंतर्मुखी व्हावं आणि मी तर माझी लाईफस्टाईल ही थोडीशी जशी बदललेली आहे की बाबा सकाळी रोज 6 ते 7 मी योगासनं करणार म्हणजे करणार मस्तपैकी. मी माझ्या घराच्या गच्चीवर जातो, सूर्योदय होत असताना सकाळी 6:30 मी त्यावेळी तिथे योगासनं करत असतो. योग आसन प्राणायाम ध्यानधारणा हे जे काय आहे हे किमान 1 तास 1.5 तास करतो. आपण हे नक्कीच करत असाल किंवा त्या दृष्टीने आपल्याला जो काही एक्झरसाइज करता येईल तो एक्झरसाइज करण्याचा आपण प्रयत्न करा की ज्याच्यामुळे तुमची जी काही इम्युनिटी थोडी वाढेल, तुमचे शारीरिक मानसिक जे काही तुम्हाला स्वास्थ्य आहे ते चांगल्या पद्धतीनं हे मिळण्याचा नक्कीच उपयोग यामध्ये प्रामुख्यानं होईल. आणि दिवसाची दिनचर्या आपण जे काय म्हणतो आयुर्वेदाचं जे काय बेस आहे दिनचर्या असेल ऋतुचर्या असेल तर पुन्हा एकदा हे झालेलं आहे हायलाईट झालेलं आहे की आपली दिनचर्या व्यवस्थित पाहिजे. ही दिनचर्या आपण आपली जर व्यवस्थित आपण जर प्लॅनिंग केली तर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला याचे रिझल्ट येतात. रोज आम्ही कॉलेजवर आहोत, 10 ते 2 आम्ही इथे येतो, अनेक प्रकारचे मेल्स येतात, त्या संबंधित चर्चा होतात, आपल्या अनेक इथे आपला स्टाफ येतो जे इथे आपले सर्व्हिस देतात, आपला काही नॉन टीचिंग स्टाफ हॉस्पिटल स्टाफ इंटरनेस पीजी स्टुडंट्स हे आम्ही जी इथली मॅन पॉवर आहे त्या मॅन पॉवरच्या सहाय्याने चांगल्या पद्धतीने आपले जे काही आज ओपीडी आपली असणारी हॉस्पिटलची सेवा आयपीडी हे प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी मेंटेन करत आहोत. संध्याकाळी रोज काही ना काहीतरी तुमचे जे छंद असतील ते छंद तुम्ही जोपासा. अनेक आज आम्ही जसं कॅरम खेळणे असेल, काही जण आम्ही पत्ते खेळलो, त्यानंतर अनेक जे काही आज रोज संध्याकाळी आम्ही रामरक्षा असेल, गणपती अथर्व शीर्ष असेल किंवा श्री सुक्त असेल किंवा हरिपाठ, तर यामध्ये आम्ही 1 तासभर वेळ घालवतो आणि बातम्या फक्त संध्याकाळी 7 ते 7:30 या वेळेस मध्येच बघतो. तर अशा पद्धतीने आपण पण आपली एक दिनचर्या जर फिक्स केली आपण केलीच असेल त्यामध्ये काय मला शंका नाही तर त्यामुळे काय होईल की आपला जो काही दिवस आहे तो व्यवस्थित जाईल आणि थोडस आपण अंतर्मुख होऊन आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा आपल्याला काय बदल करता येईल या दृष्टीने आज अनेक ऑनलाईन कोर्सेस आहेत की जे काही ऑनलाईन कोर्सेस सुद्धा आपल्याला करता येतात. मी एक राजयोगचा मेडिटेशनचा एक कोर्स केला, त्यानंतर आता पुढचा ऍडव्हान्स कोर्स पण रोज 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये मी सध्या करत आहे. तर एक मला वाटलं की बाबा काय करता येतं, एक चांगलं पुस्तक वाचायला घेतलं ते चांगलं पुस्तक वाचू शकतो किंवा माझ्या विषयातला आणखीन काय जर मला ऑनलाईन माहिती मिळत असेल तरी चांगल्या पद्धतीनं आपण आपल्या वेळेचं युटिलायझेशन करण्यासाठी हा एक चांगला वेळ पण आपल्याला मिळालेला आहे, त्या दृष्टीनं आपण युटिलायझेशन करा असं मला नक्कीच वाटतं. आणखीन एक यामध्ये आलेलं आहे की विषाणू शरीर बाहेर पडला की सहज मरतो असं काही जणांना वाटतं, तर एक तर अजूनही या विषाणू बद्दल अजूनही पूर्ण माहिती ही प्रामुख्याने आपल्याला काही मिळालेलं नाही. कारण हा जो काही विषाणू आहे हा शरीराबाहेर पडल्यानंतर सुद्धा विविध जे काही पृष्ठभाग आहेत त्याच्यावर सुद्धा काही तासापासून दिवसापर्यंत हा प्रामुख्याने जिवंत राहू शकतो. त्यामुळे याच्यामध्ये एक तर प्रिव्हेन्शन हाच सर्वात महत्वाचा पार्ट आहे आणि त्यामुळे प्रामुख्याने यामध्ये आपल्याला जितकी काळजी घेता येईल तितकी काळजी घेणं हे यामध्ये एकमेव आपण जास्त करून अंगीकृत हे प्रामुख्याने करू शकतो. अनेकांना वाटतं की डास चावल्यामुळे COVID-19 होतो, तर डासामार्फत कोरोना व्हायरसचा हा प्रसार काही होत नाही. सर्वांना माहित आहे की मलेरिया कशामुळे होतो, त्याचे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स हे वेगळे आहेत, हे व्हायरल इन्फेक्शन आहे, याचे हे व्हायरस आहे तो वेगळा आहे. आणि जेव्हा बाधित व्यक्ती ज्याला COVID-19 झालेला असेल तीच व्यक्ती शिंकली, तीच व्यक्ती खोकली आणि जर आपण 1 मीटरच्या आत त्याच्या संपर्कामध्ये असू किंवा त्याचे वापरलेले जर काही डायरेक्ट आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आले त्याच्याशी जर हस्तांदोलन झालं तर त्यामुळे प्रामुख्याने आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे तर आज आपण बघतोय की संपूर्ण जगाने आपली जी काही संस्कृती आहे नमस्ते संस्कृती ही सर्वांनी स्वीकारलेली आहे आणि शेक्यां न करता आपण फक्त नमस्कार करून ही लोकांना अभिवादन संपूर्ण जग हे प्रामुख्याने करत आहे. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जर फ्रंटलाईनला काम करण्याची जर आपल्याला गरज पडली तर आपण त्यामध्ये मनापासून आपण कॉन्ट्रीब्युशन देऊया. आपण डॉक्टर आहोत आणि आपलं पहिलं कर्तव्य आहे की आपली ज्या वेळेला समाजाला आपल्या देशाला जर गरज असेल तर आपल्या ह्या आपल्या सेवेमधून ही देश सेवा करण्यासाठी आपण नेहमीच हे तत्पर राहूया. आपण आपल्या स्तरावर देखील काळजी घेऊया आणि समाजामध्ये या व्याधीचा प्रसार कसा वाढणार नाही आणि एकूणच लवकरच आपण कोरोनामुक्त कशा पद्धतीने होऊ यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया. कारण आज असं आहे की अनेक सिटीमध्ये आलेला आहे अनेक खेडेगावापर्यंत या लागलेला आहे आणि अशा वेळेला सगळ्यांना सतर्क करणं हे प्रामुख्याने गरजेचं आहे आणि आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण आहोत त्यामुळे आपले कर्तव्य आहे की या दृष्टीने आपणाला असणारी माहिती आपण स्वतः त्याचं पालन करून इतरापर्यंत योग्य प्रकारे चांगली त्याची माहिती शास्त्रीय माहिती ही प्रामुख्याने ते लोकांच्या पर्यंत नेणं आणि त्यांना याबद्दल प्रामुख्याने त्यांच्यामध्ये अवेअरनेस हे प्रामुख्याने निर्माण करणं हे आपलं प्रामुख्याने कर्तव्य आहे. आपण सर्वजण आज या जे काही वेबिनार आहे या वेबिनार मध्ये आपण सर्वजण सहभागी झालात याबद्दल मी मनापासून आपलं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो कौतुक करतो. याबरोबरच आज या ठिकाणी आपले मास्टर ट्रेनर डॉक्टर वाघ सर डॉक्टर हर्षल साबळे डॉक्टर रणजित पाटील डॉक्टर किरण पाटील आणि या सगळ्या हे व्यवस्थित वेबिनार होण्यासाठी कालपासून आम्ही 2-3 दिवस आमची चर्चा चालू होती तर त्यासाठी आपल्या आयटी डिपार्टमेंटचे किरण जाधव विजय कदम त्यानंतर आपले ऑफिस सुप्रिटेंडेंट रवींद्र पवार त्याचबरोबर नरेरे साहेब आणि आबा सावंत एस वाय पाटील पुन्हा हे सगळे जे काही आमचे रॉबर्ट असेल रमेश असेल तर या सर्वांनी चांगल्यांनी सर्वांनी एकत्रित येऊन आम्ही प्रयत्न केले त्यामुळे आपण आज वेबिनार आयोजित करू शकलो. तर अशाच पद्धतीनं गरज वाटेल ज्याच्या वेळी आवश्यकता वाटेल त्यावेळी आपण वेबिनार हे प्रामुख्याने आयोजित करणार आहोत आणि या संपर्कातून आपण योग्य ती माहिती हे प्रामुख्याने आपल्याला देणार आहोत. आपण आपल्या प्रत्येक इयरचे व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत इंटरनेटचा व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे पीजी स्टुडंटचा व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे आणि योग्य ती माहिती ही प्रामुख्याने त्यावर टाकणार आहोत. आणि माझी अशी सर्वांना विनंती आहे की या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण कृपया इतर कोणतीही माहिती ही थोडे दिवस आपण शेअर करायला नको म्हणजे गुड मॉर्निंग असेल किंवा इतर अनेक जे काही मेसेजेस असतील तर ते मेसेजेस थोडेसे आपण होल्ड करूया. आणि हे जे काही आज असं होतं की माहिती बघताना इतर मेसेजेस एवढे येत असतात की त्याच्यामध्ये खरोखर जी चांगली माहिती असेल ती मात्र काय होते मिस होऊ शकते. तर त्या दृष्टीने आपण चांगल्या ज्या काही गोष्टी असतील त्या चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी आपण प्राधान्य देऊया. त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण काही लेक्चर्स ही पण प्रामुख्याने आयोजित करणार आहोत. त्यासाठी त्या त्या अकॅडमिक इन्चार्ज असतील किंवा अकॅडमिक हेड असतील त्यांना त्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत आणि त्या त्या इयरच्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना किमान काही त्यांच्या विषयासंबंधित थोडस माहिती देणं हे प्रामुख्याने आवश्यक आहे. विद्यापीठाच्या परीक्षा ह्या आता 15 जून नंतर ह्या प्रामुख्याने होणार आहेत. आजच ती बीसीने घोषणा केलेली आहे. आपली इंटरनल असेसमेंटची एक्झाम पण ही त्यामुळे पुढे गेलेली आहे आणि जे विद्यार्थी परीक्षार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना आपण थोडस रिवाईज करणं त्यानंतर त्यांच्या जर काही शंका असतील तर त्यासाठी त्यांना विचारणं किंवा कॉन्टॅक्ट करायला सांगणं की जेणेकरून त्यांनाही थोडस आपला मेंटल सपोर्ट राहील आणि ते मोटिवेटेड राहतील या दृष्टीने आपण बघणं हे प्रामुख्याने गरजेचं आहे. जी बॅच नुकतीच थर्ड फर्स्टला आलेली होती मोठी बॅच होती तर त्यांचे काही लेक्चर्स किंवा हे पण आपण या माध्यमातून सुरू ठेवावीत. त्याचबरोबर आपल्या विद्यापीठाच्या वेबसाईटला काही लेक्चर्स पण आहेत जे आयुर्वेदाचे काही लेक्चर्स अपलोड केलेले आहेत काही ते डायरेक्ट लाईव्ह लेक्चर्स पण घेणार आहेत तर ते विद्यापीठाच्या लेक्चर्सला काही व्हिडिओज डाऊनलोड केलेले आहेत. तर माझी अशी विनंती आहे की त्या त्या इयरला त्या त्या स्टुडंटना सांगून त्यांनी त्यावेळी ते बघणं आवश्यक आहे की जेणेकरून त्यांचं नॉलेज प्रामुख्याने हे अपडेट राहील. तर याबद्दल नक्कीच आपण सर्वजण इनिशिएटिव्ह घ्या आणि आपणही आपण स्वतः व्यवस्थित राहाल आणि आपल्यामुळे आपला संपूर्ण जो काही परिसर असेल तो सुद्धा व्यवस्थित राहील अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण जो काही आपला वेळ या वेबिनारसाठी दिला त्याबद्दल मी मनापासून आपणाला सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. कोणाला काही जर शंका किंवा काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता, फक्त थोडक्यामध्ये विचारा तर आपल्याला आणखीन. बराच वेळ झाला आपलं, 40 मिनिटाचं होत ना. सर बोला, कसे आहात? हॅलो,
हॅलो,
या ठिकाणी COVID-19 अवेअरनेस प्रोग्राम जो आहे तो संपन्न झालेला आहे. आपण सर्वजण यामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि आपण आपल्या समाज आपल्या आजूबाजूच्या परिसरामधील लोकांना
याबद्दल
आणि एक जागरूक नागरिक म्हणून प्रयत्न कराल याबद्दल अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि हा कार्यक्रम इथं संपला असं. धन्यवाद.